बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, 18 वर्षाखालील बालकांकडून त्यांचे बालपणीचे, खेळण्याचे, शिक्षणाचे, बागडण्याचे हक्क काढून घेऊन त्यांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे देऊन काम करून घेतले जाते. बालकांचे पालपण श्रमात बदलणे याला बालकामगार म्हणतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.